अबोली फायर क्रॅकर फ्लावर. अबोली हे अकॅन्थेसी कुलातील बहुवर्षायू झुडूप असून ते क्रॉसेंड्रा इन्फंडिबुली फॉर्मिस या शास्त्रीय नावाने ओळखले जाते. याचे मूळ स्थान श्रीलंका असून भारतात आणि मलेशियात त्याची मोठ्या प्रमाणात लागवड करतात. भारतात उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल येथील काही भाग तसंच किनारी प्रदेशात या झुडुपाची लागवड केली जाते. अबोलीचे झुडूप सुमारे 600 सेंटीमीटर उंच असते. त्याची पाने साधी, समोरासमोर आणि कडा तरंगांप्रमाणे असतात. फुलोरा गव्हाच्या लोंबीसारखा असून त्याच्यावर लांबट हिरव्या आणि केसाळ सहपत्रांच्या बगलेत सुंदर, नाजूक, फिकट, पिवळसर किंवा नारिंगी अबोली फुले येतात. शुष्क फळामध्ये 4 बिया असतात. शुष्क फळांवर जेव्हा पाण्याचा शिडकावा होतो तेव्हा फट फट असा आवाज करून ती फळे तडकतात आणि आतील बिया इतस्तत विखुरल्या जातात. फटाक्याप्रमाणे आवाज करून बीज प्रसारण करण्याच्या या गुणधर्मामुळेच या वनस्पतीला इंग्रजीत फायर क्रॅकर फ्लावर असे नाव मिळालेले आहे. अबोलीच्या झुडपाला एकामागून एक असे सारखे बहार वर्षभर येत असतात, परंतु ऑक्टोबर ते जानेवारी दरम्यान जास्तीत जास्त फुले येतात. हार, गजरे, वेण्या यासाठी अबोलीच्या फुलांचा खास वापर केला जातो. आयुर्वेदानुसार अबोली ही वनस्पती कडू, उष्ण, सौंदर्यवर्धक असते. तिच्या मुळ्या दुधात शिजवून श्वेत प्रदरावर म्हणजेच पांढरी धुपणी या रोगावर औषध म्हणून पिण्यास देतात. ही नोंद राजा ढेपे यांनी लिहिली आहे.